नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. यूजीसी नेट जून 2024 परीक्षा सरकारान रद्द केल्या. थोड्या दिसा उपरांत परतून परीक्षा जातली. या परीक्षेविषयी माहिती आणि वेळापत्रक काय दिसात जाहीर करतले. भारतीय सायबर गुन्हेव समन्वय केंद्रान दिल्ल्या माहितीप्रमाण परीक्षेवेळार प्रामाणिकपणाचेर तडजोड जाल्ली आसूं येता अशें दिसून आयल्या उपरांत परीक्षा रद्द केल्या. पुराय चौकशी करपा खातीर केंद्रीय तपास यंत्रणेकडे हे प्रकरण दिवपाचे काम सुरू आसा. राष्ट्रीय चाचणी यंत्रणा म्हळ्यार एनटीएन देशातल्या वेगवेगळ्या शारांनी मंगळारा दोन पावण्यांचेर यूजीसी नेट जून 2024 परीक्षा घेतिल्ली. काल विद्यापीठ अनुदान आयोगाक घर मंत्रालयाखाला भारतीय सायबर गुन्हेव समन्वय केंद्राच्या राष्ट्रीय सायबर गुन्हेव धोक्याच्या विश्लेषण युनिटाकडल्यान परीक्षेविषयी माहिती मेळ्ळी. जोड वीज नियामक आयोगान मान्यता दिल्या उपरांत वीज बिलांचे दर वाढोवपाचो निर्णय झाला. युनिटा फाटल्यान 60 ते 90 पैशे दर वाढल्या. सामान्य लोकांक 8 ते 10 रुपया चड बील येतले अशें गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. परवरी मंत्रालयात पत्रकार परिषदेत ते उलयताले. विजेच्या मुळाव्या सुविधांचेर सरकारान 2000 कोटी रुपया खर्च केल्या. केंद्राकडल्यान आनीक 2500 कोटींचे अनुदान मेळटले अशी आस्त आसा. हेर राज्यांपरस गोंयांत विजेची स्थिती बरी आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. पणजेंत सुरू आशिल्ल्या स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट सुरू आसा. अहवाल तयार जातकीच तो सरकाराक सादर जातलो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. मडगांवच्या एसजीपीडीएच्या नुस्त्याच्या मार्केटाची रोखडीच दुरुस्ती हातांत घेतले. हे खातीर राज्य सरकाराक प्रस्ताव धाडपाचो निर्णय काल जाल्ल्या एसजीपीडीए मंडळाच्या बसकेत घेतले. एसजीपीडीएचे अध्यक्ष कृष्णा साळकार हांणी ही माहिती दिली. साळकार बसके उपरांत पत्रकारांकडेन उलयताले. मडगांवातल्या ठोक नुस्त्याच्या बाजारात सोपोकर एकठांय करपा खातीर रोखडीच निविदा काडटले. ही निविदा विधानसभेच्या अधिवेशना आदी भायर सरतली अशें सांगले. सध्या या मार्केटात येवपी जड वाहनां खातीर 500 रुपया शुल्क घेतात, पूण आतां कांय विक्रेते 8, 10 आनी 16 चाकाचे ट्रकय हाडटात. अशा जड वाहनां खातीर 800 ते 1000 रुपया शुल्क घेवपाचो निर्णय घेतला अशें साळकार हांणी ह्या वेळार सांगले. दर वर्सा प्रमाण अंदू सुद्धा पुराय राज्यांत फाल्यां म्हळ्यार 21 जूनाक संवसारीक योग दिसाच्यो कार्यावळी जातल्यो. अंदूच्या योग दिसाच्या मिलेटाच्या म्हळ्यार भरडधान्याच्या प्रसाराचेर भर आसतलो. गोंयातली मुखेल कार्यावळ 21 जूनाक सकाळी 6:30 वरांचेर ताळगांवच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर जातली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. दर वर्सा संवसारांत 21 जून हो योग दीस म्हण मनयतात. हे दिसा पुराय देशांत योगासनाच्यो कार्यावळी जातात. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत जावपी मुखेल कार्यावळी सयत दरेकी म्हालात एक कार्यावळ जातली. हे कार्यावळीक मंत्री आमदारांची उपस्थिती आसतली. विद्यालयां तशेंच हेर संस्थांवरवी कार्यावळी जातल्यो. पतंजली योग समिती तशेंच हेर संस्थांच्या सहकार्यान मुखेल कार्यावळीचें आयोजन केलां. दरेकल्याच्या तशेंच समाजाच्या भलायके खातीर योगासनां करपाची गरज आसा. बसके उपरांत पत्रकार परिषदेत उलयताना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी माहिती दिली की विद्यालयात विद्यार्थ्यांक योगा शिकोवपाची सरकाराची तयारी आसा. प्रस्ताव आयलो जाल्यार योग शिक्षकाची व्यवस्था सरकार करतले. योगासनाचो एक तास आसपाक कसलीच हरकत ना. योग शिकोवपा खातीर शिक्षकांक प्रशिक्षण दितले. सध्या राज्यात 250 ते 300 जाग्यांचेर योगाचे वर्ग सुरू आसात अशें त्यांनी सांगले. मधल्या सुटयेतल्या खाणात हे फुडें कड्डणाचो वापर जातलो. आप मजत गटांक कड्डणा सावन पदार्थ तयार करपाचें प्रशिक्षण दितले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. वास्को शारां भितर वापरांत नाशिल्ल्यो तशेंच हुस्को करपा सारखिल्ल्यो पोरण्यो बिल्डिंगो आपणे पालिकेक मोडपाक सांगल्या अशी माहिती वास्कोचे आमदार दाजी साळकार हांणी दिल्या. वास्को शारांतल्यो कांय बिल्डिंगो खूपच पोरण्यो जावन त्यो मोडून पडपाच्या वाटेर आसात. पालिकेन नोटीस धाडून लेगीत फ्लॅटांचे धनी आपणालो फ्लॅट सोडपाक तयार नाशिल्ल्यान हुस्को करपासारखी परिस्थिती उप्रासल्या. या विशयाचेर उलयताना आमदार साळकार हांणी म्हळां की अशा कठीण वेळार लोकांनी समजून घेवपाची गरज आसा. ज्यो बिल्डिंगो वापरी नासतना पडून आसात त्यो मोडून त्या सुवातेच्या धनयाकडल्यान सगळो खर्च घेवन उपरांत ती सुवात त्या धनयाच्या सुवादेन करपाक आपणे पालिकेक सांगला अशी माहिती आमदार दाजी साळकार हांणी दिली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.